आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज आसाम आणि कोलकातामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण. लोकसभेत अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुरवणी मागण्या मंजूर. सरकार कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असल्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा निर्वाळा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याचा ठराव मांडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सूचना सादर. भारताला होर्मिस सामुद्रधुनीतून लवकरच सुरक्षित मार्ग मिळण्याचे इराणचे संकेत. आणि भारत एफआयएच हॉकी विश्वचषक पात्रतेच्या अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसामच्या सिलचर जिल्ह्यात 23,500 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध विकास कामांची पायाभरणी होणार आहे. यामध्ये सिलचरमधील उड्डाणपूर पाथरकंडी कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. पंतप्रधान कालपासून आसामच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यात आला. देशभरातील 9.25 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि शेतीचं आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी एकंदर 19,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांनी केलं. तसंच ऑईल इंडिया लिमिटेडचा क्षमतावृद्धी प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. आसाम दौऱ्यानंतर आज पंतप्रधान कोलकाता इथंही 18,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. या प्रदेशातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना बळ देण्यावर भर दिला असून त्याअंतर्गत महामार्गांचा समावेश असलेल्या 420 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. तसंच विविध जहाज वाहतूक बंदरं रेल्वे आदींशी निगडीत प्रकल्पांचाही यामध्ये समावेश आहे. लोकसभेनं काल अनुदानासाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली. त्याअंतर्गत एकंदर 2,81,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त खर्चाची मागणी केली आहे. खतं खाद्य अनुदान आणि संरक्षण सेवा या क्षेत्रातील वाढीव खर्चासाठी या मागण्या करण्यात आल्या आहेत. लोकसभेत यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकार कोणत्याही स्वरुपाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आर्थिक स्थिरीकरण निधी म्हणून 57,381 कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडल्याचं त्या म्हणाल्या. यामुळे पुरवठा साखळीतील अनपेक्षित अडथळ्यांना सामोरं जाता येणार आहे. केंद्र सरकार पुरवठा साखळीतील अडथळे आणि एलपीजी संदर्भातील अडथळ्यांना तोंड देण्यास सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये यासाठी खतं अनुदानापोटी 19,230 कोटी रुपयांची रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. जागतिक संकटाच्या काळात प्रत्येक सदस्यानं पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी काम केलं पाहिजे असं सीतारामन म्हणाल्या. पुरवणी मागण्यांच्या मंजुरीनंतर सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. महसूल सेवा अधिकारी हे देशाच्या आर्थिक सामर्थ्याचे रक्षक असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. करांमधून संकलित होणाऱ्या महसुलातूनच विकास कामं करणं शक्य होतं असंही ते म्हणाले. दिल्लीत काल त्यांनी भारतीय महसूल सेवेतल्या 79व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. करप्रणाली पारदर्शक निष्पक्ष आणि करदात्यांसाठी अनुकूल असायलाच हवी, मात्र करचुकवेगिरीलाही खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे यावर राधाकृष्णन यांनी विशेष भर दिला. शिक्षण मंत्रालय आयोजित युवा संगम कार्यक्रमाच्या 6व्या आवृत्तीसाठी नाव नोंदणी खुली झाली आहे. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत तरुणांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येत्या 18 तारखेपर्यंत संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तरुणांना विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांना प्रत्यक्ष भेटी देऊन देशाचा समृद्ध वारसा परंपरा आणि वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी यामुळे उपलब्ध होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याचा ठराव मांडण्याची मागणी करणारी सूचना तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संसद सदस्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये सादर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय या सूचनेचं स्वरूप तपासतील. तृणमूल काँग्रेसच्या सूचनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री एस पी सिंह बघेल यांनी या पक्षांचा घटनात्मक संस्था आणि लोकशाहीवर विश्वास नसल्याचं वार्ताहरांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान अनेक मतदारांची नावं वगळण्यात आल्याचा आरोप करत ही सूचना कायद्याला धरून असल्याचं टीएमसीचे खासदार सौगत राय यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गतची पहिली पुरवणी मतदार यादी पुढील आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या यादीमध्ये 60 लाखांहून अधिक नावांचं पुनरावलोकन करण्यात आलं होतं. त्यापैकी 15 लाख नावांच्या प्रकरणांचा निपटारा यापूर्वीच करण्यात आला आहे. ज्यांची नावं यादीत समाविष्ट नाहीत त्यांच्या प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या लवादामार्फत केली जाईल. लवाद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखंडित ऊर्जा आणि मालवाहतुकीचं महत्व भारतानं इराणला अधोरेखित करून सांगितलं आहे. आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींसंदर्भात आयोजित आंतर मंत्रालयीन माहिती सत्रादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे असं सांगितलं. या प्रदेशातील विशेषतः इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रश्न सोडवले गेले पाहिजे या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार जयस्वाल यांनी केला. तर होर्मुझच्या सामुद्रीधुनीत एकंदर 27 भारतीय ध्वजधारी जहाजं असल्याची माहिती बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली आहे. भारतीय खलाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तसंच भारताच्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. तर भारत पेट्रोल आणि डिझेल उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं आहे. घरगुती वापराचा पीएनजी आणि वाहनांसाठीचा सीएनजी यांचा पुरवठा कोणत्याही कपातीशिवाय अखंडितपणे सुरू राहील याची खात्री करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दररोज 50 लाख सिलेंडर्सचं वितरण केलं जात असल्याचं सांगून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन शर्मा यांनी केलं आहे. भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून लवकरच सुरक्षित मार्ग मिळू शकेल असे संकेत इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांनी दिले आहेत. दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना फताली यांनी हा आशावाद व्यक्त केला आहे. भारत आणि इराण यांचे सामायिक हितसंबंध आहेत असंही ते म्हणाले. गुरुवारी पश्चिम इराकमध्ये झालेल्या विमान अपघातात अमेरिकेच्या इंधन भरणाऱ्या विमानातील 6 कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याच्या वृत्ताला अमेरिकेनं दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं जारी केलेल्या निवेदनानुसार मित्रराष्ट्रांच्या हद्दीवरून उड्डाण करताना हे विमान बेपत्ता झालं होतं. मात्र शत्रूच्या हल्ल्याला विमान बळी पडलं नसून पुढील चौकशी सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. हिंदी महासागरात इराणी नौदल जहाज आयरिस देनावर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 84 इराणी खलाशांचे अवशेष श्रीलंकेतून मायदेशी नेण्यात आले आहेत. एका विशेष विमानानं शवपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना करण्यात आल्या. महिला हॉकीमध्ये भारतानं काल इटलीचा 1-0 असा पराभव करत एफआयएच हॉकी विश्वचषक पात्रतेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात भारताच्या मनीषा चौहाननं 40व्या मिनिटाला विजयी गोल करत हे यश संपादन केलं. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा अंतिम सामना उद्या इंग्लंडशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज आसाम आणि कोलकातामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण. लोकसभेत अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुरवणी मागण्या मंजूर. सरकार कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असल्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा निर्वाळा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याचा ठराव मांडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सूचना सादर. भारताला होर्मुझ सामुद्रधुनीमधून लवकरच सुरक्षित मार्ग मिळण्याचे इराणचे संकेत. आणि भारत एफआयएच हॉकी विश्वचषक पात्रतेच्या अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.